दुसरे इतिहास अध्याय 3 यरुश्लेम येथील मोरिया डोंगरावर शलमोनाने परमेश्वराचे मंदिर बांधायला सुरुवात केली. शलमोनाचे पिता दावीद यांना परमेश्वराने याच मोरिया डोंगरावर दर्शन दिले होते. दाविदाने योजनापूर्वक तयार करून ठेवलेल्या जागेवर शलमोनाने मंदिर बांधले. ही जागा म्हणजे अर्नान यबुसीचे खळे होय. आपल्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षातल्या दुसऱ्या महिन्याच्या दुसऱ्या दिवशी शलमोनाने कामाला सुरुवात केली. शलमोनाने बांधायला घेतलेल्या परमेश्वराच्या मंदिराच्या पायाची मोजमापे अशी. हा पाया 60 हात लांब आणि 20 हात रुंद होता. तेव्हा प्रचलित असलेले जुने क्युबिट परिमाण त्याने वापरले होते. मंदिराच्या समोरील द्वार मंडपाची लांबी 20 हात असून त्याच्या रुंदीशी जुळणारी होती. त्याची उंची देखील 20 हात होती. त्याची आतील बाजू शलमोनाने शुद्ध सोन्याने मढवली होती. मंदिरातील मुख्य दालनाच्या छतास त्याने देवदारूच्या फळ्या बसवल्या. त्यावर शलमोनाने सोन्याचा पत्रा चढवला आणि त्यावर खजुरीची झाडे व साखळ्या कोरून काढल्या. मौल्यवान रत्ने जडवून त्याने मंदिराच्या सौंदर्यात भर घातली. यामध्ये उपयोगात आणलेले सोने परवाईमचे होते. मंदिराच्या तुळया, दाराचे खांब, भिंती, दरवाजे हे मंदिराचे आतले भागही शलमोनाने सोन्याने मढवले. भिंतीवर त्याने करूब कोरले. यानंतर शलमोनाने मंदिरातला अत्यंत पवित्र गाभारा बांधला. हे अत्यंत पवित्र स्थान 20 हात लांब आणि 20 हात रुंद होते. मंदिरा इतकीच त्याची रुंदी होती. गाभाऱ्याच्या भिंतीही शलमोनाने सोन्याने मढवल्या. हे एकंदर 600 किक्कार सोने होते. सोन्याच्या खिळ्यांचे वजन 50 शेकेल एवढे होते. वरच्या मजल्यावरची दालनेही शलमोनाने सोन्याने मढवली. अत्यंत पवित्र गाभाऱ्यात बसविण्यासाठी शलमोनाने 2 करूब घडवले. हे करूबही कारागिरांनी सोन्याने मढवले. करूबांच्या एक एक पंखाची लांबी 5 हात होती. त्यांची एकंदर लांबी 20 हात एवढी होती. पहिल्या करूबाचा 5 हात लांबीचा एक पंख दालनाच्या एका बाजूच्या भिंतीला स्पर्श करत होता, तर दुसरा 5 हात लांबीचा पंख दुसऱ्या करूबाच्या एका पंखाला आणि दुसऱ्या करूबाचा दुसरा 5 हात लांबीचा पंख दालनाच्या दुसऱ्या भिंतीला स्पर्श करत होता. अशा प्रकारे करूबांच्या पंखांनी 20 हात एवढे अंतर व्यापलेले होते. हे करूब पवित्र गाभाऱ्याकडे तोंड करून उभे होते. निळ्या व जांभळ्या व किरमिजी रंगाच्या लोकरीचा व तलम सुताचा पडदा करून घेऊन शलमोनाने त्यावरही करूब करवून घेतले. मंदिरासमोर शलमोनाने 2 स्तंभ उभारले. प्रत्येक स्तंभ 35 हात उंच होते. त्यांच्यावरचे कळस प्रत्येकी 5 हात उंचीचे होते. शलमोनाने साखळ्या करून त्या कळसांवर ठेवल्या. या साखळ्यांना त्याने कलाकुसर म्हणून 100 सुशोभित डाळिंबे लावली. हे स्तंभ मंदिरासमोर डाव्या उजव्या हाताला उभे केले. उजव्या बाजूच्या खांबाला शलमोनाने याखिम म्हणजे संस्थापक आणि डावीकडच्या खांबाला बवाज म्हणजे सामर्थ्यवान अशी नावे दिली.